50 languages. 44.
44.
Going out in the evening.
संध्याकाळी बाहेर जाणे.
संध्याकाळी बाहेर जाणे.
Is there a disco here?
इथे डिस्को आहे का?
इथे डिस्को आहे का?
Is there a night club here?
इथे नाइट क्लब आहे का?
इथे नाइट क्लब आहे का?
Is there a pub here?
इथे पब आहे का?
इथे पब आहे का?
What's playing at the theater this evening?
आज संध्याकाळी थिएटरवर काय सादर होणार आहे?
आज संध्याकाळी थिएटरवर काय सादर होणार आहे?
What's playing at the cinema this evening?
आज संध्याकाळी चित्रपटगृहात काय सादर होणार आहे?
आज संध्याकाळी चित्रपटगृहात काय सादर होणार आहे?
What's on TV this evening?
आज संध्याकाळी दूरदर्शनवर काय आहे?
आज संध्याकाळी दूरदर्शनवर काय आहे?
Are tickets for the theater still available?
नाटकाची तिकिटे अजून उपलब्ध आहेत का?
नाटकाची तिकिटे अजून उपलब्ध आहेत का?
Are tickets for the cinema still available?
चित्रपटाची तिकिटे अजून उपलब्ध आहेत का?
चित्रपटाची तिकिटे अजून उपलब्ध आहेत का?
Are tickets for the soccer game still available?
फुटबॉल सामन्याची तिकिटे अजून उपलब्ध आहेत का?
फुटबॉल सामन्याची तिकिटे अजून उपलब्ध आहेत का?
I want to sit in the back.
मला मागे बसायचे आहे.
मला मागे बसायचं आहे.
I want to sit somewhere in the middle.
मला मध्ये कुठेतरी बसायचे आहे.
मला मध्ये कुठेतरी बसायचं आहे.
I want to sit at the front.
मला पुढे बसायचे आहे.
मला पुढे बसायचं आहे.
Could you recommend something?
आपण एखाद्या कार्यक्रमाची शिफारस कराल का?
आपण एखाद्या कार्यक्रमाची शिफारस कराल का?
When does the show begin?
प्रयोग कधी सुरू होणार आहे?
प्रयोग कधी सुरू होणार आहे?
Can you get me a ticket?
आपण माझ्यासाठी तिकीट आणू शकता का?
आपण माझ्यासाठी तिकीट आणू शकता का?
Is there a golf course nearby?
इथे जवळपास गोल्फचे मैदान आहे का?
इथे जवळपास गोल्फचं मैदान आहे का?
Is there a tennis court nearby?
इथे जवळपास टेनिस कोर्ट आहे का?
इथे जवळपास टेनिस कोर्ट आहे का?
Is there an indoor swimming pool nearby?
इथे जवळपास इंडोर जलतरण तलाव आहे का?
इथे जवळपास इंडोर जलतरण तलाव आहे का?